आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बारामती विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, मात्र बारामती आणि राहुरीतही बिनविरोध निवडणूक नाहीच. विधानसभा निवडणुकांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केरळात 75 आणि आसाममध्ये 84% जास्त तर पुदुचेरीत सुमारे 87% मतदान. 15,400 टन एलपीजी घेऊन भारताचं ग्रीन आशा जहाज मुंबईजवळच्या जेएनपीए बंदरात दाखल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 931 अंकांची घसरण. आणि आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय महिला संघानं 10 पदकांसह पटकावलं अव्वल स्थान. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे आज स्पष्ट झालं. उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी बारामतीमधून काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज मागे घेतला. बारामतीमध्ये सध्या 23 उमेदवार रिंगणात आहेत तर राहुरीमध्ये 23 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं 7 जण निवडणूक रिंगणात आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेली बारामतीची विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून सुरुवातीपासून प्रयत्न सुरु होते. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची विनंती केली. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे महाराष्ट्राची सभ्यता सुसंस्कृतपणा विचारात घेऊन उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं सपकाळ यांनी जाहीर केलं. त्याचवेळी अजित पवार यांच्या निधनाची चौकशी व्हावी या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच 2029च्या निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा आमदार असेल असा दावा सपकाळ यांनी केला. आता बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासह करुणा मुंडे शर्मा, अभिजित बिचकुले यांच्यासह 23 जण निवडणूक रिंगणात आहेत. राहुरीमध्ये भाजपाचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मुकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह 4 अपक्ष उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. बारामती आणि राहुरीमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
पुदुचेरी, आसाम आणि केरळ विधानसभा निवडणुकांसाठी आज झालेल्या मतदानाची 5 वाजेपर्यंतची आकडेवारी हाती आली आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आसाममध्ये 84.42% मतदान झालं. सर्वाधिक मतदान दक्षिण सलमारा मंकाचार जिल्ह्यात 94.8% झालं. केरळात 75.1% मतदान झालं. कोझिकोडमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे 78% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुदुचेरीतल्या जवळजवळ 87% मतदारांनी मतदान केलं. कर्नाटकातल्या बागलकोट आणि दावणगिरी विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी देखील आज मतदान झालं आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बागलकोटमध्ये 65.68% तर दावणगिरीत 63.4% मतदान झालं. नागालँडमध्ये कोरिडांग मतदारसंघात 80.62% तर त्रिपुरामध्ये धर्मनगर मतदारसंघात 79.84% मतदानाची नोंद झाली. गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. बीड जिल्ह्यात श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या 94व्या नारळी सप्ताहाच्या समारोपाच्या वेळी ते बोलत होते. गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी रस्ता बांधणं असो किंवा अन्य कुठलाही प्रश्न असो तो सोडवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 15,400 टन एलपीजी साठा घेऊन भारताचं ग्रीन आशा हे जहाज होर्मुझची समुद्रधुनी ओलांडून आज मुंबईजवळ जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या बंदरात दाखल झालं. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध सुरू झाल्यापासून जेएनपीए बंदरात आलेलं हे पहिलंच एलपीजी वाहू जहाज आहे. बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात घरगुती वापराच्या सिलेंडर्सचं वाटप 100% करण्याची ग्वाही सरकार देत असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं. देशात आवश्यक औषधांचा पुरवठा अखंडित रहावा याकरता केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती औषध निर्माण विभागाचे संयुक्त सचिव TL सत्यप्रकाश यांनी दिली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 931 अंकांची घसरण झाली आणि तो 76,632 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 222 अंकांची घसरण नोंदवत 23,775 अंकांवर बंद झाला. मंगोलियात उलान बतार इथं झालेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघानं 10 पदकांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. यात 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंमध्ये मीनाक्षी, प्रीती, प्रिया आणि अरुंधती या चौघींचा समावेश आहे. पुरुष गटाची अंतिम फेरी उद्या होणार असून त्यात विश्वनाथ, सुरेश आणि सचिन हे दोन्ही भारतीय खेळाडू आहेत, त्यामुळे भारताची 2 पदकं निश्चित झाली आहेत. महिला आरक्षण विधेयक अधिक बळकट करण्यासाठी 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण याबाबत लेख लिहून तसंच समाजमाध्यमावरच्या चित्रफितीतून माहिती दिली आहे. विधिमंडळांमध्ये महिलांसाठी 33% प्रतिनिधित्व सुनिश्चित करणं हे बळकट आणि सर्वसमावेशक लोकशाहीसाठी अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. देशाच्या लोकसंख्येत निम्मा वाटा असलेल्या महिलांचं राष्ट्राच्या उभारणीतलं योगदान अमूल्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. महिला जेव्हा प्रशासकीय तसंच निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या आपल्या अनुभवांमधून आणि दृष्टिकोनातून प्रशासनाची गुणवत्ता वाढवतात असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. चीनमध्ये निंगबो इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरी गटात भारताच्या आयुष शेट्टी यानं तैवानच्या ची यू जेन याला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, परंतु HS प्रणॉय पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला आहे. महिला एकेरी गटातही भारताची PV सिंधू चीनच्या द्वितीय मानांकन प्राप्त वांग झीकडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेली आहे. मिश्र दुहेरीतही भारताचा संघ पराभूत झाला आहे. IPL क्रिकेटमध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना रंगेल. कोलकाता इथे इडन गार्डन मैदानावर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. बालकांना सकस अन्नाची असलेली गरज सार्वत्रिक असून तिचं एका लोकचळवळीत रुपांतर व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. पोषण पखवाडा 2026 8व्या टप्प्याचा प्रारंभ त्यांनी आज नवी दिल्लीत केला तेव्हा त्या बोलत होत्या. बालकाच्या पहिल्या 6 वर्षांमध्ये जास्तीत जास्त मेंदूचा विकास घडवून आणणे हा या पोषण पखवाड्याचा विषय आहे. जागतिक बँकेने भारताच्या आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज बदलून वाढवला आहे. याआधी 2026-27 या वर्षात भारताची GDP वाढ 6.3% दराने होईल असा अंदाज होता, तो आता 6.6% असेल असं जागतिक बँकेच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे. या वर्षात भारत दक्षिण आशियातल्या आर्थिक प्रगतीचं इंजिन असेल असं अहवालात म्हटलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बारामती विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, मात्र बारामती आणि राहुरीतही बिनविरोध निवडणूक नाहीच. विधानसभा निवडणुकांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केरळात 75% आणि आसाममध्ये 84% जास्त तर पुदुचेरीत सुमारे 87% मतदान. 15,400 टन LPG घेऊन भारताचं ग्रीन आशा जहाज मुंबईजवळच्या JNPA बंदरात दाखल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 931 अंकांची घसरण आणि आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय महिला संघानं 10 पदकांसह पटकावलं अव्वल स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.